आज आपल्या इथे प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे अभंग सेवा सादर करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा परिचय आपल्याला आता सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी करून देणार आहेत.
श्रीराम. श्रीयुत आनंद भाटे हे नाव आपल्या सर्वांना अगदी सुपरिचित आहे, त्यामुळे खरं तर त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची तशी गरज नाही. तरीही गायन क्षेत्रातील त्यांच्या बहारदार अशा कारकिर्दीतले काही विशेष उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी म्हणजे 1981 साली टीव्हीवर आनंदजींचा गाण्याचा कार्यक्रम झाला. त्यात सादर केलेल्या बालगंधर्वांच्या गायकीने आनंदजींनी श्रोत्यांची मनं जिंकून घेतली, त्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. तेव्हा या 10 वर्षाच्या लहानग्या गायकाला आनंद गंधर्व असा किताब बहाल करण्यात आला. संगीताचा वारसा लाभलेल्या कुटुंबात लहानाचं मोठं होत असताना सुरुवातीला आपल्या वडिलांकडून आणि पंजोबांकडून, त्यानंतर श्री चंद्रशेखर देशपांडे आणि पंडित यशवंतराव मराठे यांच्याकडून आणि पुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून त्यांनी गायनाचं शिक्षण घेतलं. नुकतंच बालगंधर्व या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केलेल्या गीतासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. संगीत सौभद्रमध्ये कृष्णाची भूमिका उत्कृष्टपणे साकारणाऱ्या आनंदजींनी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात तसेच भारतभर आणि परदेशातही शास्त्रीय गायनाच्या बहारदार मैफली सादर करून श्रोत्यांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलेलं आहे. अनेक मोठ्या पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. संगीत क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये नंबर पटकावलेला असून पुढे पुणे विद्यापीठाची बीई इलेक्ट्रॉनिक्स आणि एमटेक कम्प्युटर सायन्स या पदव्या मिळवलेल्या आहेत. अनेक वर्ष ते झेन्सार टेक्नॉलॉजीज या कंपनीत टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट म्हणून कार्यरत होते. आनंदजींना आज साथ करणारे कलाकारही तितक्याच तोलामोलाचे आहेत. तबल्याची साथ श्री भरत कामत करणार आहेत. पेटीवर आहेत श्री सुयोग कुंडलकर आणि टाळ वाजवणार आहेत श्री माऊली ताकळकर. ही सर्व अतिशय सुप्रसिद्ध अशी नावं हीच खरं तर ह्या मंडळींची ओळख आहे. या साथीदारांचं एक ठळक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अगदी लहानपणापासून कलेची जोपासना करायला सुरुवात केली आणि खूप लहान वयातच मोठं यश संपादन केलं. श्री भरत कामत यांनी आपल्या वडिलांकडून श्री चंद्रकांत कामत यांच्याकडून तबल्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि आतापर्यंत अनेक दिग्गज मंडळींना त्यांनी तबल्यावर साथ केलेली आहे. श्री सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमचं शिक्षण श्रीमती रंजना गोडसे आणि डॉ अरविंद थत्ते यांच्याकडून घेतलेलं आहे. प्रसिद्ध टाळवादक म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे श्री माऊली टाकळकर. पंडित भीमसेन जोशींना त्यांनी जवळजवळ 40 वर्ष साथ केलेली आहे. संगीत क्षेत्रातील आघाडीच्या नामवंत कलाकारांमध्ये या सर्व साथीदारांचीही गणना होते. अशी ही प्रथितयश मंडळी आज इथे आपली गायन आणि वादन सेवा सादर करणार आहेत. मी मंडळाच्या वतीने या सर्वांचं स्वागत करते आणि आनंदजींना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी.
नमस्कार माना श्री सद्गुरु ज्ञानेश्वरार देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय माया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नाद तो केवल नाद तो केवल पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल भाव भक्ति भीमा उदके तेवाहे भाव भक्ति भीमा उदके तेवाहे भाव भक्ति भीमा भाव भक्ति भीमा
लेवल पाहिजे अजून ठीक आहे
कोण तुझं सम सांग मज गुरुराया, कोण तुझं सम सांग मज गुरुराया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया, कोण तुझं सम सांग मज गुरुराया, कोण तुझं सम सांग 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 मज गुरुराया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, पाहिजे ते अंगी स्वीकाराया, भव दुःख हराया रे, भव दुःख हराया रे, कोण तुझं सम सांग मज गुरुराया, कैवारे सदया सदया, कैवारे सदया, तूच शिव तू धाता, तूच विष्णु तूच शिव तू धाता, तू विश्वंभरता आ, तू विश्वंभरता, तूच व्यापक व्याप्यात प्रगविता, तू माये परता गुरुराया, तू माये परता, माये परता, तू माये परता, माये परता, तू माये परता,
पोषणारी माता,
तुझी चाल तुझी चाल पोषण माता गुरु
पंडित भीमसेनजींनी स्वामी स्वरूपानंद यांच्यावर काही अभंग गायलेले आहेत, त्यापैकी एक सादर करतो.
Ah. अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ पतित पावन सज्जन जीवन वासुदेव सज्जन जीवन वासुदेव वासुदेव अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ दुर्बलांचा वाली सखा दीन बंधू दुर्बलांचा वाली सखा दीन बंधू दुर्बलांचा वाली सखा दीन बंधू सखा दीन बंधू सखा दीन बंधू कारुण्याचा सिंधू वासुदेव कारुण्याचा सिंधू वासुदेव 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 अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ शरणागता हात देईस तो दीत शरणागता हात देईस तो दीत शरणागता हात देईस तो दीत संतांच दैवत संतांच दैवत संतांच दैवत वासुदेव वासुदेव अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ पतित पावन अनाथांचा नाथ अनाथांचा नाथ अनाथांचा नाथ पतित पावन स्वामी म्हणे देव भाविका माऊली स्वामी म्हणे देव स्वामी म्हणे देव करीत अनाथांतनाथ प्रसिद्ध पावन अनाथांतनाथ प्रसिद्ध पावन अनाथांतनाथ 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 अनाथांतनाथ
Bye.
विठ्ठल रघुमाई माझे विठ्ठल रघुमाई ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे धीवरे चातिरी आहे बंधू पुंडलिक आहे बंधू पुंडलिक आहे बंधू पुंडलिक आहे बंधू त्याची छाती काय सांगू त्याची छाती काय सांगू त्याची छाती काय सांगू माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे दातेरी आहे भीवरे दातेरी चंद्रभागा माझे बहीण 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 चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण माझी बहीण माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा करीतसे पाप भंगा ओ माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण विषय पिपासा पीड़ित निसारा संसारा निसारा संसारा मृग निराश मैं भूललो मी परिपटलो विस्मरलो तव भजनी नाराया तव भजनी नाराया तव भजनी नाराया तव भजनी नाराया चिन्मया चकदैर्दया चिन्मया चकदैर्दया चिन्मया चकदैर्दया दानव जाथाई सौख्य
शांती रूपानी पंढरीनाथांचा स्पर्श हरी 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 भुला पुंडली कवर दे हरि विठल शरी ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि हरि। या नंतर कृतज्ञता सत्कार होऊन निवेदन होऊन आपला कार्यक्रम संपेल।
श्रीराम।